ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಹೇ ಸಗುಣ ರೂಪ ರುಕ್ಮಿಣಿವರಾಯ ಚಂದ್ರಭಾಗ ತಟವಿಹಾರ ಶ್ರೀ ಸಂತವರದ ಶಾರಂಗರ ಪತಿತ ಪಾವನ ದಯಾನಿಧಿ ನಾನಾ ವಸುನ್ ಮೋಠ್ಯಾಸ ಮುಖಿಪಣ ನಟಿಕೇಸಾಸ ಪತಿತಾವಿನ ಪರಮೇಶ್ವರಾಸ ಬೋಲ್ಬಾಲಾ ಹೊಣೆ ನಸೆ ಅಂಗೇ ಅಹೋ ಪತಿತ ಭನಂತುಲಾ ಮನತಾತ ಪಾವನಕರ್ತ ರುಕ್ಮಿಣಿ ಶಾಂತ ಆತಾ ಹೇ ವಿಸರೂ ನಕೋ ಪರಿತ ಲೋಹಾಲಾ ಸೌಮೇಕರಿ ಮನಂ ಜಯತೆ ಮಹತ್ವ ಭೂಮಿವರಿ ಓಹಳ ಕೋಟಿ ಘೇ ಗೋದಾವರಿ ಮನನ್ ಮನತೆ ತೀರ್ಥ ದಿಲಾ ಯಾತಾ ವಿಚಾರ ಕರಾವಾ ಚಿತ್ತೆ ಆಪಲ್ಯಾ ಮಾಧವಾ ದಾಸ ಗಣುಲಾ ಹಾತ ದ್ಯಾವಾ ಬುಗುನ ದ್ಯಾವಾ ಕೋಠೆ ಹಿ ಅಸೋ ಗೋವಿಂದವಾ ಟಾಕರಿಕರ ಏ ಹರಿದಾಸ ಹೋತಾ ಥೋರ ಸೋಕರಾಯ ಕೀರ್ತನ ಗಜರ ಶೇಗಾ ವಾಸಿ ಪಾತಲ ಚಠೆ ಶಿವಾತೆ ಮಂದಿರ ಪುರಾತನ ಹೋತೆ ಸಾಚಾರ ಜಾತಾ ಗಿಲಾ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮೋಟೆ ನಾಮಕ ಸಾವಕಾರೆ ಅಲಿಕಡ್ಚಾ ಶ್ರೀಮಂತಾಲ ಮಂದಿರಾಚಾ ಕಂಠಾಳ ಮೋಟಾರಿ ಕ್ಲವ ಬಾಯಸ್ ಕಿಲಾ ಚಂತೆ ಪ್ರೇಮ ಹೋವಸೆ ತೈಸಾನ ಮೋಟೆ ಸಾವಕಾರ ಶ್ರೀಮಂತ ಸುನ್ ಭಾವಿ ಖಾರ ಚಾನೆ ಚಾ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಕೆಲಾ ಅಸೆ ಮಂದಿರಾಚಾ ಮನ ಮೋಟ್ಯಾಸೆ ಮಂದಿರ ಒಂದು ಲಗ್ಲೆ ನಾರಿನರ ಆತಾ ಪುಡ್ಸಾ ಪ್ರಕಾರ ಕಾಯ್ ಭಲಾ ತೋ ಐಕಾ ಕ್ಯಾ ಮೋಟ್ಯಾಚ್ಯಾ ಮಂದಿರಿ ಉತ್ತರ್ಲೆ ಟಾಕಳಿಕರ ಕಥೆ ಕರೆ ತ್ಯಾಂಚಾ ಘೋಡಾ ಸಮೋರಿ ಬಾಂಧಿಲಾ ಹೋತಾ ಮಂದಿರಾಚಾ ಘೋಡಾ ಅತಿ ದ್ವಾರ ಹೋತಾ ಕೋಣಾ ಸೈ ಮಾರಿಲಾ ಥಾ ಸಮೋರು ನ ಕೋಣಿ ಏತಾ ಜಾಸ ಸಾವೆ ಕುತ್ರ್ಯಾ ಸಮ ತೋಡಿ ಕರಾಟೆ ವರವರಿ ಸ್ಥಿರನರಾಯ ಕ್ಷಣ ಭರಿ ಕಲಿ ಕಲಿ ಕಾಂತಾರಿ ತ್ಯಾನೆ ಜಾವೆ ಕೊಳೋನ ಚಿಂಕಾಯ ರಾತ್ರನ್ ದಿವಸ ವೈಟ ಕೋಣ್ಯಾ ಬಹು ವಸ ಆಲ್ಯಾ ಹೋತ್ಯಾ ಮುಕ್ಕಾಮಸ ಸ್ರೋತೆ ತಯಾ ಘೋಡ್ಯಾಚ್ಯಾ ಲೋಖಂಡಾಚ್ಯಾ ಸಾಖಳ್ಯಾ ಹೋತ್ಯಾ ಚಾಸಿ ಬಾಂಧಣ್ಯಾ ಕೆಲ್ಯಾ ಚಾಯಾ ಸಮಯ ರಾಹಿಲ್ಯಾ ಟಾಕಳಿ ಮಾಜಿ ವಿಸ್ತೃನ ಕರಾಟಾನೆ ಕಸಾದರಿ ಘೋಡಾ ಮಂದಿರ ಸಮೋರಿ ಬಾಂಧುನ್ಯಾ ಕಥೆಕರಿ ನಿಜಲೆ ದಾವುನ ಚೈಯೇಲ ರಾತ್ರಗಾಲಿ ದೋನ ಪ್ರಹರ ಸಮಯ ಅಕ್ರಮಿರೆ ಅಂಬರ ದಿವಾಭಿಕಾಂತೆ ಧುತ್ಕಾರ ಹೋವು ಲಗಲೆ ವೃಕ್ಷಾವರಿ ಟಿಟ್ವ್ಯಾ ಟಿಟಿ ಶಬ್ದೆ ಕರಿತಿ ವಾಘಳೆ ಭಕ್ಷಾ ಧುಂಡತಿ ತಿಂಗಳೆ ಬಸನ ವೃಕ್ಷಾವರಿ ಕಿಲ್ಗೆ ಕರು ಲಾಗಳೆ ಸಾಮಸುಂಗ್ ಜಿಕಡೆ ತಿಕಡೆ ಬಂದ ಘನಿ ಕವಾಡೆ ಕೋಠೆ ಹಿ ನಾ ದೃಷ್ಟಿ ಪಡೆ ಏ ಕಹಿ ಮಾಣು ಕ್ರಸ್ತ್ಯಾನಿ ಐಷಾ ರಾತ್ರ ಸಮಯ ಸ ಶ್ರೀ ಗಜಾನನ ಪುಣ್ಯ ಪುರುಷ ಘೋಡಾ ಬಾಂಧಲ ಅಠಾಯಾ ಸ ಎತ್ತೆ ಧನೆ ಸಹ ಜಗತಿ ಜೆ ಜೆ ಕೋಣಿ ದ್ವಾಡ ಅಸತಿ ತ್ಯಾನಾ ಸುಧಾರಣೆ ಪ್ರತಿ ಸಾಧು ಪುರುಷ ಅವತಾರ ಗೇತಿ ಈಶಾ ದೇನೆ ಭೂಮಿಯವರ ಔಷಧಾಚೆ ಪ್ರಯೋಜನ ರೋಗ ನಿವಾರಣೆಯ ಕಾರಣ ತೆಗಿ ದ್ವಾಡಾಚೆ ದ್ವಾಡಪಣ ಸಾಧು ಸಂತ ನಿವಾರಿಸಿ ಅಸೋ ಗಜಾನನ ಘೋಡೆ ಅಪಾಶಿ ಕಾಲೆ ರಾತ್ರ ಸಮಯ ಆಸೆ ಜಾಂ ನಿಲ್ಲೆ ಅತಿ ಹರ್ಷಿ ಸಹೋಪಾಯಾ ಸ ಘೋಡ್ಯಾಚಾ ಮುಖೆ ಭಜನ್ ಸಾಲಲೆ ಹೋತೆ ಗಣಿ ಗಣ ಗಣಾತ ಬೋತೆ ಯಾ ಸಾಂಕೇತಿಕ ಭಜನಾಚೆ ಜಾಣ್ಯಾ ಕೋಣ ಸಮರ್ಥ ಹೋ ಯಾ ಸೂತ್ರ ರೂಪ ಭಜನಾಚಾ ಅರ್ಥ ಐಸಾ ವಾಟಕೋ ಸಾಚಾ ಗಣಿ ಯಾ ಶಬ್ದಾಚಾ ಅರ್ಥ ಮೋಜಿ ಹಾತಾಸೆ ಜೀವಾತ್ಮ ಮಂಜೆ ಗಣ ತೋ ಬ್ರಹ್ಮ ಅವನಿನಾಯ್ ಭಿನ್ನ ಏ ಸುತ್ವಾ ವಯಾ ಕಾರಣ ಗಣಾತ್ ಹಾ ಶಬ್ದ ಅಸೆ ಮೋತೆ ಹಾ ಶಬ್ದ ದೇಖಾ ಅಪಭ್ರಂಶ ವಾಟೇನಿಕಾ ಮಾತೆ ಹಾ ಶಬ್ದ ದೇಖಾ ತೇಥೆ ಅಸಾವಾ ನಿಸ್ಸಂಶಯ ಮಾಯಾ ಶಬ್ದೆ ಕರುಣ ಘೇತಲೆ ಪಾಯ್ದೆ ಮನ ತೇಹೆ ಆಯೆ ಸರ್ವನಾಮ ಶಬ್ದ ಐವಜಿ ಹಾಲೆಲೆ ಮಂಜೆ ಮನಾ ಸಮದೆ ನಿತ್ಯ ಜೀವ ಹಾ ಬ್ರಹ್ಮಾಸ ಸತ್ಯ ಮಾನು ನಕೋ ತಯಾಪ್ರತ ನಿರಾಳಾತ್ಯಾ ತೋಚಿ ಅಸೆ ಗಣಿ ಗಣ ಗಣಾತ ಬೋಸೆ ಕೋಣಿ ಗಿಣ ಗಿಣ ಗಣಾತ ಬೋಸೆ ಐಸಿ ಹೈತ ದೋ ನಮತೆ ಯಾ ಭಜನಾ ವಿಷಯ ಕೇಗಾವಿ ಯಾಸಿ ನ ಅಪ್ನೆ ಪ್ರಯೋಜನ ಅಪನ ಕಥೆ ಸಿ ಕಾರಣ ಮಹಾರಾಜ ನಿಜಲೆ ಯೌ ನ ಸಹು ಪಾಯಾ ತ ಘೋಡ್ಯಾಚಾ ವರಿಲ್ ಭಜನ ಮುಖಾನೆ ಸಾಲಲೆ ಹೋತೆ ಆನಂದಾನೆ ವಾಟಯ್ಯಾ ಭಜನ ರೂಪ ಸಾಕ್ರಿನೆ ಘೋಡಾ ಬಾಂಧುನ್ ಸಾಕಿಲ ಗೋವಿಂದ ಭವನಚ್ಯಾ ಅಂತರಿ ಧಾಸ್ತಿ ಹೋತಿ ಜಬರ್ ಘರಿ ಮನಂತೋ ವರ್ಚ್ಯಾವರಿ ಉಠುನ್ ಪಾಹೆ ವಾರೂಲಾ ತೋ ಖಾಣ್ಯಾವರಿ ಘೋಡಾ ಶಾಂತ ಐಸೆ ಪಡತಾ ದೃಷ್ಟಿಪ್ರತ ಗೋವಿಂದ ಭುವಾಚ್ಯಾ ಚಿತ್ತಾತ ಅತಿ ನವಲ್ ವಾಟಲೆ ತೋ ಆಪಲ್ಯಾ ಮನಿ ಮಣೆ ಹೆ ಐಸೆ ಝಾಲೆ ಕಶಾನೆ ಕಾ ಕಾಹಿ ಆಧಾರಾನೆ ವ್ಯಾಪ್ತ ಝಾಲಾ ಘೋಡಾ ಹಾ ಮನೋ ರಾಯಿಲಾ ಶಾಂತ ಹೆ ನ ಕಾಹಿ ಕಳೋ ಯೇತ ಹಾ ಐಸಾ ಆಜ ಪರ್ಯಂತ ನಾಹಿ ಕಧಿಕ ಸ್ಥಿರಾವಲಾ ಸೋ ಕಾಯ ಆಹೆ ತೆ ಪಹಾಯಾ ಗೆಲೆ ತೋ ಏ ಕಮಾಣ ದಿಸ್ಲೆ ಸಹು ಪಾಯಾ ತ ನಿಜ್ಲೆಲೆ ತ್ಯಾ ದ್ವಾರ ಘೋಡ್ಯಾಚ್ಯಾ ಅತಿ ನಿಕಟ ಯೌನಿ ಪಾಹು ಲಗಲೆ ನಿರ್ಖುನಿ ತೋ ದಿಸಲೆ ಕೈವಲ್ಯ ದಾನಿ ತೇಥೆ ಗೋವಿಂದ ಬುವಾಲಾ ಬುವಾ ಮನಾಲೆ ಮನಾತ ಘೋಡಾ ಕಾದಾಲಾ ಶಾಂತ ಹೇ ಕಳಲೆ ಕಾರಣ ಸಹಿತ ಮದಲಾಗಿ ತೇದವಾ ಸಮರ್ಥಾಂಚ್ಯಾ ಸಹ ವಾಸೆ ಘೋಡಾ ಶಾಂತ ಧಲಾಸೆ ಜೇಥೆ ಕಸ್ತೂರಿ ತೇಥೆ ಮತೆ ದುರ್ಗಂಧಾಲಾ ತಾರಾಕದಾ ಸಮರ್ಥಾಂಚ್ಯಾ ಪಾಯಾವರಿ ಗೋವಿಂದ ಬುವಾನೆ ಅತ್ಯಾದರಿ ಕೀರಠೈಲೆ ನಿರ್ಧಾರಿ ಅಷ್ಟಭಾವ ದಾಟಲೆ ಮುಖೆ ಕರು ಲಗಲೆ ಸವನ ಆಪಣ ಖರೇತ ಗಜಾನನ ವಿಘ್ನಾಂಚೆ ಕರಿತಾ ಕಂದನ ತ್ಯಾಚಾ ಪ್ರತ್ಯೆ ಆದಾಲ ಮಾಧಾ ಘೋಡಾ ದ್ವಾರ ಅತಿ ಸರ್ವಹಿ ಜಲಾಧಿತಿ ತೇಥೆ ಅನಾಥ ಗುರುಮೂರ್ತಿ ಹರಣ್ಯಾ ಜಟ್ಯಾ ದ್ವಾರಪಣ ತ್ಯಾ ಘೋಡ್ಯಾಚ್ಯಾ ಅಚಾಟ ಕೋಡಿ ಸಾಂತಾ ಮಧ್ಯೆ ಸಮಾರಿ ಉಡಿ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣ ಝಾಡಿ ಹ್ಯಾ ದುಗಾಣ್ಯಾ ಮಹಾರಾಜ ಮೀ ಗೇಲೋ ಹೋತೊ ಕಂಟಾಳುನ ಮಾದಾರ ಲಾಗುನ ಗೆಲೋ ವಿಕಾವಯ ಕಾರಣ ಪರಿನ ಕೋಣಿ ಧ್ಯೇಯ ಕುಕಟೈ ಲಗ್ಲೋ ಧ್ಯಾಯ ಪರಿನ ಕುಣಿ ತಯಾರ ಧ್ಯಾಯ ಯಾವರಿ ಅಪಣ ಕಿಲಿ ದಯಾ ಹೇ ಝಾಲೆ ಫಾರ್ವರೆ ಅಂಬಾ ಕಥೆ ಕರ್ಯಾಸೆ ಘೋಡೆ ಪಾಹಿಜೆ ಗರಿಬಸಾಸೆ ಘರ ಮಾಜೆ ಧನ್ಗರಾಸೆ ನಾಯಿ ವಾಘ ಕಾಮಾಸ ऐसा झाला प्रकार होणे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नको इथे खोड्या त्या येथे रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैला परी त्रासन दे कौणाते ऐसे तयासी बोलून निघून गेले दयाधन कृपा कटाक्षे करून पशुही जाने आकळीला असो श्रोते दुसरे दिवशी मया तसा पुण्यराशी आले गोविंद बुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून घोडा गोविंद बुवाचा शेगावासी खाऊ कसाचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा ही घेऊन पिढा कशाचा येथे आला मुले बायका मळ्यात आहेत का वावरत तुमचा घोडा करीला घात सहजलीले ने कौणाचा गोविंद बुवा त्यात बदले तुमचे म्हणणे मी ऐकिले माझ्या घोड्यात चाहणे केले काल रात्री समर्थानी त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोबल गई समान आता धावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंते खाली उभा केला टाकळी जाणे घोडा मरा तराटा वाजून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परीन लागले त्यास तोंड घोड्याने एकदाही पहा संतांची केवढी शक्ती पशु ही अज्ञेत वागती पत्र्याचा आरंभिली स्तुती गोविंद भवानी समर्थांचे अचिंत्य जगता प्रति कृति तुझे न कोणा कळे असो खल हि केवळा तव कृपे सुमाती वळे मे पुढती ये तुझा खचित रत्न चिंता मणी श्री सतत माझिया वरद हस्तके वाजणी ऐशी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून घोड्या आपल्या घेऊन टाकळी ग्रामा कारणे प्रत्येक दिनी ते गावी यात्रा येईल नित्य नवी काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो या यात्रेकरू मंडळीच बाळा परते दोन ग्रहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीत गांजा सुखा येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणिला जर तरी कृपा होईल त्यांचे लोकांची बर्फी खवा आपण गांजा नेऊन भरवा गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीत दोघे जण आले दर्शना कारण परी ते गेले विसरून गांजा तो आणावया शिरठिमिता पायावरी आठवण द्यानं झाली खरी की नाही आणिला बरोबरी गांजा तो आपण आता पुढल्या वारीची दुप्पट आणू गांजाचे ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीत तेच झाले गांजा नावे विसरले सरद उडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची तरी स्वामी म्हणाले भास्कराची पहा जगाची रीत गेली गाठ करून धोत्राची विसरती जिन्नस आणावया जातीने आहेत ब्राह्मण हेच आपले भाषण तरी ती आपण होऊ न खोटे पात्रवासे ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विजे निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करीती आणि हात हलवीत येथे येती अशा अनेका पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मिळ चित्त असावे निर्मळ तरी तो घन निळ कृपा करतो भास्करा हे शब्द त्या दोघांची अति लागले मानसे पाहू लागले एकमेकाची कुतूहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान आहे त्यांचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्या परिसे हो आपण नवस केला मनी तो जाणीला समर्थानी चला येऊ घेऊन आता गांजा गावातून ऐसे म्हणून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावया भले तई महाराज बदले त्या आता शेळ्या करीत जात का उगाणता होत सार नाही किमपी यात विना हपापलो गांजाला आता आणल्या गांजा प्रत नका जो पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या लबाडाचे न हेतू पुरती सीट खून गाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजाणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अति उत्तम परिसदा न चुकवाने म पाच वाड्या येतील करा काकी आहे ते स्थिर आहे मृणालीपती कर्पूर गौर ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्याचे करा गांजा नव्या न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवानी ऐसा उपदेश ऐकून समर्थाची बंधून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नावे होता बाळापुरात रामदासी कांताजेची पुतळाबाई परम भाविक होती पाही दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाचे पती पत्नीचा विचार एक पौष मासी निगती देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबरी कंथा दास बोध सवे हे सामा खाती शुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तया सिकी चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्यही झोळी फिरवी करी त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पौषवद्यात बाळापुर सोडी नवमीला साचार असे कांता बरोबर पुतळाबाई नाव दिसे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या हाती पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेहेकर देव गाव राजापुढे आनंदी स्वामीचे जालनापुरी वंदुन्या जांबनगरी जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला पुढे बीड अंबे जोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामींचे पट्ट शिष्य समर्थांचे डोंगावी कल्याण नरसिंहपुर पंढरपुर नाते पोते शिंगणापुर वाई आणि सातार असे जिगडाच्या पायथ्याचे माग वद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे बला श्री सज्जनगडाला नवमी त्याच्या उत्सवाचे यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्था कारणे खरा खरा रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून माघ वद्य द्वादशीच सोडून सज्जनगडास निघावे परत यावयास त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशीची बसला समर्थ समाधी पाशी आले दुःखाश्रू लोचनाची शब्दानं काही बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरु गाया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल जरी पासून वाहन आते यो सज्जनगडाचे तरी तेही कठीण दिसते मद लागी दयाळा नेम चालला आजवर आता पळू पाहे अंतर परमार्थाची शरीर निकोप आधी पाहिजे तरी तर सर्व घडे काही जे रामदासा माझे खाई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा ऐशी प्रार्थना करून निजलाशय्येत जाऊन तो प्रभात खाली पडले स्वप्न बाळकृष्ण गुहाला स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा नोय हाताश नको येऊ येथून खास या सज्जन गडाचे माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तो आपल्या घरी मी येईन नवमीला तुला द्या दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीच पाहून परमार्थ तो आचरावा ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांते सह परत आले बाळापुरात आपल्या घरी पुढे स्रोते दुसरे वर्षी काय झाले माघ मासी त्या बाळापुराशी ते आता अवधारा माघ वद्य प्रतिपदेच समर्थांच्या उत्सवाच आरंभ बाळापुरात बाळकृष्णाने घरी केला दासबोधाचे वाचन रात्री घरी कीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन दुपारची अस्तमानाला बाळकृष्णाच्या मनात विचार ह्याची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीची बाळकृष्णाच्या वचनानी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सवात सहाय्य करावया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नवव्या दिवशी दोन प्रहरा अगती झाले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरे उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्षण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत लोक झाले विस्मित गजाननाची पाहुण्या म्हणू लागले बुवाशी उठा उठा वेगेशी तुमच्या दासनवमीची द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजाननाले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या घराशी मी आजच्या दिवसाची वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासी असी आतुर होऊन ते ठाया त्यांचा मशी करार आहे मी नवमीला येई न पाहे ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरोसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर बोलून श्लोक बोलू लागले अहिल्या शळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहते जोयोनी द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी अजानू बहु साजरी उभी निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवर भाली त्रिपुंड उभा साचा होता गोपी चंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमोजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण भारते आले प्रेमाचे ते श्रोते भले नयनी संचले आनंदाश्रू तो समीप दिसती गजानन त्यांच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड शिरीचा जटाभार पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरकुली पाहावे तो मागुती गजानन ऐशी स्थिती झाली परी तिने माझ्या खेळापरी घोटाळलाचे अंतरी कोडे काहीच उमगेना मग म्हणाले गजानन रामदासी प्रेमे करून नको गांगरो देऊन तुझा समर्थ मी चालते मागे बापा गडावरी माझी स्वस्ती होती करे आता शेगावाभी तरी राहिलो येऊन मळ्यात तुला सज्जनगडी दिले वचन की दासनवमीच येईन या माळापुरा लागून त्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येते आलो आता दे सोडून अवघी चिंता मी काही रामदास शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतो आणि हातिमाला विसरतोस, याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई वासांचे जीर्णाने तो पाही, ऐसा म्हणीना भ्रमिष्ट होई काल पाठी बसवी मला। बाळकृष्णाचा धरून हात गजाननाने घरात एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन जाहले। बाळापुरी दुकार झाली, गजानन आल्याचे ती म्हणे। मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे, रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार। शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा। अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुळीनाधर चित्ती तो धरता बुडशील, मी तोच समजून करी गजाननाचे पूजन। गीतेचे ते आहे वचन संशयात्मा विनश्यती, असे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी। मस्तक ढगले अत्याधरी गजाननाचे पायावर, महाराज आपली लीला मीना समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन। नवमी माझी सांग झाली निण्यता ती नाही उरली, अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी। आता काही दिवस रहा या बाळापुरात, हीच म्हणे आहे आस ती पूर्ण करावी। महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईल मी बाळापुरा। भोजनात तर निघाले महाराज शेगावासी झाले, रस्त्याने कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी। स्वस्ती श्रीनाथ गण विरचित गजान विनामे ग्रंथ, सुखद होवो भाविकां प्रत हेची इच्छी दासगण। शुभम भवतु श्री गजाननार्पणमस्तु। इति नवमोऽध्यायः समाप्तः। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।